सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा है तुमच्या सोबत. शो सुरू आहे मॉर्निंग नंबर वन एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये रंगपंचमीचं सेलिब्रेशन काल शहरभर अप्रतिम झालं. आणि ह्याच सेलिब्रेशनला जरा स्वरूप जे होतं ते साधारण होतं, कारण आपल्या शहरामध्ये पाण्याची टंचाई आहे. आज मंगळवार, उद्याच्याला बुधवार, परवाच्याला पाणी कपातीचा दिन. एकूणच एक दिवस पाणी कपात चाललेली आहे असा विचार केला जातोय की बाबा रे आणखीन एक दिवस पाणी कपात करावी, शहरभरातलं पाणी एक दिवसासाठी आणखीन बंद ठेवावं. कारण पाण्याची लेवल जी आहे, गंगापूर धरणात जे पाणी साठा आपल्याला उपलब्ध आहे तो जरा कमी आहे. आणि सोबतच एक महत्त्वपूर्ण समस्या आणखीन आहे की बाबा रे ह्या संपूर्ण जिल्ह्याला, ज्याला पाण्याचं संकट एरवी इतका त्रास देत नाही, कितीही कमी पाऊस झाला तरी नाशिक शहरासाठी तरी पाण्याची समस्या येत नाही, जिल्ह्यामध्ये समस्या जरा कमी असते. यंदाच्या वर्षी नाशिक जिल्हा पाणी संकटाखाली आहे आणि त्यामुळे रंगपंचमीला वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी या गोष्टींचे इनिशिएटिव्ह घेतले होते की बाबांनो सेलिब्रेशन जरा कमी करा, एक वर्ष कमीत कमी पाणी आपण नाचलं तर काही एक फरक पडत नाही. आपल्या इकडे आपल्याला संकट जे आलेलं आहे, उभं राहिलेलं आहे, त्याला तोंड द्यायचं आहे, त्यामुळे जरा स्वतःवर कंट्रोल ठेवला तर काही एक हरकत नाही आहे. बऱ्याच लोकांनी ही सांगितली गोष्ट फॉलो केली, त्या सगळ्यांना सलाम करतो आहे आपण. कुठचा तो एरिया तुम्हाला पाहायला मिळाला ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वयंप्रेरणेनं कमीत कमी पाणी नाचलं? 6601935 नंबर आहे, शेअर करा काय भावभावना आहेत मनात. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.